93.5 Red FM वर 9:40 झाले तर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण प्राणी मात्रांवर दया करा लहानपणापासून शिकवल्या जाणाऱ्या ह्या शिकवणीबद्दल बोलतो आहोत आणि प्राणी मात्रांवर दया करा, जर प्राणी मात्रांना तुमची गरज असेल तर त्यांना मदत करा हे सांगतो आहोत. आज आपण त्या लोकांना शोधतो आहोत जे खऱ्या अर्थानं भूतदया ह्या शब्दाचा अर्थ जाणतात. एकूणच मुक्या प्राण्यांना काय हवं आहे यासाठी थोडासा आपल्या परीनं इनपुट देण्याचा प्रयत्न करतात. रस्त्यावर फिरणारी जनावरं, मग ती कुत्री, मांजरी, गाई, बैल, पक्षी, कुणीही असो, या सगळ्यांसाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात जर काही छोट्यातली छोटी गोष्ट जरी केली असेल ना तरी शेअर करा. 6601935 नंबर आहे. सुपरहिट्स 93.5 रेड FM वर हा विषय आज आपण का छेडलाय याचं कारण तुम्हाला थोडस वेळात सांगतो. फिलहाल जंगली शेर का टायटल ट्रॅक डिवाईन की आवाज में एन्जॉय. बजाते राहो, बजाते राहो.